श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातील 38वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यातला शेवटचा जो चरण आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा चरण असलेले 5 श्लोक आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या चरणावर, ह्या विचारावर त्याने वारंवार लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे. काय सांगितलं त्याने? मना सज्जना. आता पहिल्या चरणात आहे मना प्रार्थना. मनाला रागवून चालत नाही, त्याला प्रार्थना करून विनंती करून वळवावं लागतं. काही मुलं असतात ना, त्यांना शिक्षा करून धाक दाखवून चालत नाही, त्याला वळवून घ्यावं लागतं. तसं इथं मना प्रार्थना तुझला एक आहे, एक प्रार्थना तुला आहे. बघ जरा जमलं तर, काही करता आलं तर. रघुनाथ थक्कीत होऊन पाहे, तर काय ह्या चरणाचं असं 2 तऱ्हेने केलेलं आहे. हे पद्य वाङ्मय जे असतं ना, त्याच्यामध्ये गद्यासारखी वाक्य तयार केलेली नसल्यामुळे त्यातला एखादा शब्द अलीकडे लावायचा का पलीकडे लावायचा याबद्दल गोंधळ असतो. मग प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. तसं इथंसुद्धा मना प्रार्थना तुझला एक आहे असं म्हटलं आहे. खाली अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यामध्ये प्रार्थना त्याला जी म्हटलेली आहे ती काय प्रार्थना केलेली आहे? कारण दुसऱ्या ओळीत त्याचा संबंध काही येत नाही आहे. दुसऱ्या ओळीत ते एकदम म्हणतात रघुनाथ थक्कीत होऊन पाय. आता इथंसुद्धा 2 प्रकारे अर्थ केलेले आहेत. एक असं केलेलं आहे की रघुनाथ जो भक्त भक्ती करतो आहे त्याची भक्ती पाहून तो थक्कीत होऊन जातो, असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की हा रघुनाथ जो आहे त्याची जी सगळी लीला चाललेली आहे त्याच्याकडे आपण थक्कीत होऊन पाहतो आहे. की काय लीला आहे त्याची, केवढं विश्व निर्माण केलेलं आहे, कसं ते चाललेलं आहे वर्षानुवर्ष. आंब्याच्या झाडाला आंबच लागतो, केळं लागत नाही. प्रत्येक जी निसर्गरचना त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणेच सगळं चाललेलं आहे, त्याच्यात जरा देखील बदल होत नाही. हे काय आश्चर्य आहे. म्हणून रघुनाथाचा संबंधी बोलताना तसं म्हणतात थक्कीत होऊन पाय. आता इथं पाय म्हणताना रघुनाथाने पाहायचं आहे का आपण रघुनाथाकडे पाहायचं आहे, हा अर्थ लावणं कठीण जातं. म्हणून दोन्ही तऱ्हेनं आपण बघूया दोन्हीपैकी काय होईल तो. आणि मग पुन्हा तिसऱ्या चरणात जे म्हणतायत अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा करू नकोस, जी आज्ञा केलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याची अवहेलना करू नको. मग आता इथं प्रश्न असा येतो की मनाला प्रार्थना केलेली आहे, आता अवज्ञा कोण करणार आहे आणि कुणाची करणार आहे? एकाने अर्थ असा केला आहे रघुनाथ जो आहे त्याची अवज्ञा होऊ देऊ नको, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, तो जे सांगेल त्याप्रमाणे तू कर. म्हणजे इथं जर असा अर्थ लावला की तो भक्त आहे, त्या भक्ताकडे त्याच्या भक्तीकडे रघुराज थक्कीत होऊन पाहत आहेत, तर तू त्या रघुराजाची अवज्ञा करू नकोस, तो जे सांगेल त्याप्रमाणे कर. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याच्या तऱ्हेने म्हटलं मनाला प्रार्थना जर केली आहे तर अवज्ञा करू नका असं म्हणता येत नाही, कोण अवज्ञा करणार आहे? म्हणून एखाद्या चरणाचा अर्थ लावताना फार अवघड जातं ह्याचा अर्थ कुठं लावायचा. आता ह्याच्यात त्यांनी म्हटलं आहे तसं अवज्ञा कदाही यदर्थी न कीजे. हा जो रघुनाथ आहे ह्याची तू अवज्ञा करू नको, तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर. काय जी तुझी साधनं असेल, तुझं जीवन असेल, जे काय निर्णय घेशील, काय जे तू ठरवशील, ते सगळंच्या सगळं त्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे सगळं कर. आणि त्याचा एक पुढचा अर्थ येतो की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हा जो चरण सांगितलेला आहे ह्या चरणाकडे तू अवज्ञेच्या दृष्टीनं पाहू नको, दुर्लक्ष करू नको, असा एक अर्थ होतो. काय सांगितलं त्याने, हे सज्जन म्हणा, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा. नुसतं राघवाच्याकडे जाऊन ये म्हटलं नाही, त्याने वस्ती करायची, तिथं वास्तव्य करायचं आहे, ठाण मांडून बसायचं आहे. कुठं बसायचं आहे? राघवाच्या ठिकाणी. तो राघव कसा आहे आत्ता पण बरंच वर्णन आलेलं आहे त्याचं, आणि वरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की तुझ्याजवळच आहे, माझ्याजवळच तो जो आहे त्याच्या ठिकाणी तू वस्ती करून राहा. याचा अर्थ आता तुझी जी दृष्टी बहिर्मुख आहे त्याला आत ठेवलेला आहे, आणि आपण बाहेरच बघतो आहे कुठं देव आहे, ह्या देवळात, त्या देवळात, का त्या देवळात. संत सांगतात, अरे बाबा तुझ्या आत आहे, आत जो आहे ना त्याला तू शोध, तिथं आहे निश्चित, आहे का नाही अशी शंका बाळगू नको. सर्वांना देव तिथंच सापडलाय. अंतर्मुखून जेव्हा बसले, ध्यान करायला लागले, उगीच 2-5 मिनटं डोळे मिटून ध्यान झालं आणि अजून सापडलं नाही असं म्हणायचं नाही आहे, हे वर्षानुवर्ष ध्यान व्हायचं आहे. तास, 2 तास, 3 तास करायला पाहिजे ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे. असं जेव्हा काही होईल तेव्हा तो मना सज्जना सांगताना, हे मना ह्या तऱ्हेनं तुझं मन तयार कर आता, की आपल्याला काय करायचं, काय करायचं आहे कळलंच नाही तर काय करणार. म्हणून मना सज्जना राघवी, सप्तमी आहे तो राघवाच्या ठिकाणी काय कर, वस्ती की जे कर, करावीस तू, ते तुझ्या हिताचं आहे. म्हणून संत एखादं वाक्य सांगून जातात, आपल्यालाही कळलं पाहिजे की कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, कोणतं वाक्य धरून राहायचं आहे, आणि कोणत्या गोष्टी जरा दुर्लक्ष केल्या तरी चालतील. संतांचं कोणतंही वागणं दुर्लक्ष करण्याजोगं नसतंच. व्यवहारातलं जरी त्यांनी सांगितलं तरी ते आपल्या हिताचं असतं, परमार्थातलं असतंच असतं. व्यवहारातलं काय आहे, जी व्यक्ती समोर येईल त्याच्या कलाने ते सांगतात, कारण आपण एखादी गोष्ट सांगितली आणि त्याला ती पटली नाही, बहुधा पटत नाही, तो पुन्हा येतच नाही, म्हणजे मग तो वळण्याची शक्यताच घेईन. त्यापेक्षा त्याच्या त्याच्या कलाने, लहान मुलाला जसा अभ्यास करायचा त्याच्या कलाने, एकदा गोडी लागली की तो लागेल करायला, तसं इथं मनाला ते वळवत आहेत. आणि त्याप्रमाणे तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा असं त्याने म्हटलं आहे. म्हणून मना प्रार्थना तू जला एक आहे, रघुनाथ थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.